स्तोत्र संहिता अध्याय 113। परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा, परमेश्वराच्या नावाची स्तुती करा। आतापासून सदा सर्व काळ परमेश्वराचे नाव धन्यवादित असो। सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत परमेश्वराच्या नावाची स्तुती हो। परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जाऊ आणि त्याचे गौरव आकाशाच्या वरती पोहोचो। आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे? त्याच्यावर कोणाचे राजासन आहे? जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, तो गरिबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगारातून वर काढतो। आशा करतो की ते आपल्या अधिपतीच्या बरोबर आपल्या अधिपतींच्या बरोबर बसावे। अप्तहीन स्त्रीला घर देऊन तो मुलांची आनंदी आई करतो। परमेश्वराची स्तुती करा।